हरे कृष्ण। तो या ठिकाणी पुरुरावाचा वंशाचा वर्णन सुरू आहे आणि आता पुरुरावाच्या सहा मुलं आणि त्याच्यापासून झालेली पुढे मुलं, तर त्याच्यामध्ये कुशांबूचा पुत्र गाधी असं वर्णन आलेलं आहे। आणि गाधीला एक सत्यवती नावाची कन्या होती आणि सत्यवती जेव्हा वयात आली त्यावेळेस ऋचिक या ब्राह्मणाने तिला मागणी घातली आणि मग गाधी राजा क्षत्रिय होता आणि हा ऋचिक ब्राह्मण आहे, तर गाधी राजाने ऋचिकाला सांगितलं की तुम्हाला 1000 घोडे आणि असे घोडे की ज्याचा डावा किंवा उजवा कान जो आहे तो पांढरा चंद्रासारखा शुभ्र वर्णाचा पाहिजे आणि त्याचा कान काळा आहे, असा काळा कान पाहिजे, तर असा घोडा मिळवणं फार अवघड आहे आणि ते पण एक नाही दोन नाही तर सहस्त्र घोडे त्यांना पाहिजेत। तर वैदिक काळामध्ये क्षत्रिय ब्राह्मण वैश्य भगवान चार वर्ण निर्माण केलेले आहेत, तर त्या वर्णांचं परस्पर मिलन, तर कस्टम असा होता की ब्राह्मणाची कन्या ब्राह्मणाला दिली पाहिजे आणि ब्राह्मणाने क्षत्रियाची कन्या करून घेऊ शकतो, है की नाही? म्हणजे किंवा वैश्याची कन्या ही क्षत्रियाने करू शकतो पण क्षत्रियाची कन्या क्षत्रियानेच तिला हे घेतलं पाहिजे, त्याशी लग्न केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने खालचं। पण ही वर्णाश्रम पद्धती, कोणी कोणी म्हणतं की हे जाती धर्म विविध हे कशाला निर्माण झाले, एकच धर्म पाहिजे मनुष्य धर्म। पण प्रत्येकाचं आपण बघितलं महाराष्ट्र गुजरात पंजाब, तर तिथले सगळ्यांचे नेचर वेगवेगळे आहेत, त्यांचं राहणीमान वेगळे, खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या आहेत, तसंच प्रत्येक जाती आणि धर्मामध्ये प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहेत, त्यांचं खाणं पिणं बोलणं चालणं आचार विचार हे सगळे वेगवेगळे आहेत। तर कधी कधी आजच्या कलियुगातील लोकांना वाटतं की इंटरकास्ट मॅरेज किंवा हे कुठल्याही देशाची कुठल्याही धर्माची कुठल्याही वर्णाची अशी मुलगी गेलं तर काय हरकत आहे आणि याला हे आई वडील विरोध काय करतात। लव्ह मॅरेज फक्त काय की असं म्हटलं ना हिंदीमध्ये की मिया बीबी राजे तो क्या करेगा काजी, दोघांचं एकमेकावरती प्रेम आहे तर त्या आई वडिलांना काय करायचंय किंवा नातेवाईकांना काय करायचं, आम्हाला नातेवाईकांशी देणं घेणं नाहीये, आम्हाला आमच्या आई वडिलांशी देणं नाहीये, तर आम्ही शिकलेलो आहोत तर आम्हाला आमचं ठरू दे काय करायचं ते, मग कोर्ट मॅरेज रजिस्टर मॅरेज असं होतं। ते हे कस्टम कितपत योग्य ते शास्त्र सांगतंय, तर शास्त्रानुसार जर जीवन बघितलं तर जसं देवहूतींनी तिचे आई वडील स्वयंभू म्हणून आणि शतरूपा जेव्हा तिचं लग्न ठरवण्याची वेळ आली त्यावेळेस कर्दमुनी एक तपस्वी होते आणि तपस्या करताना त्यांच्या मनामध्ये एक अशी इच्छा झाली की मला लग्न करायचंय आणि भगवंतांनी कर्दमुनीला अगोदरच येऊन सांगितलं होतं की तुझी व्यवस्था मी केलेली आहे, तर स्वयंभू मुनीची पुत्री जी आहे देवहूती तिच्याशी तू विवाह कर। आणि इकडे स्वयंभू मुनीला पण सांगण्यात आलं होतं की कर्दम नावाचे जे योगी आहेत अतिशय तपस्वी आहेत आणि त्यांच्यामध्ये सगळे सद्गुण आहेत, तर त्यांना तुझी कन्या देऊन टाक। तर स्वयंभू मुनीकडे जेव्हा कर्दमुनी आले त्यांच्याकडे बघितलं तर त्यांचं जटा वाढलेला रूप असं काही विशेष नाही आहे, तपस्यामुळे शरीर क्रूर झालेलं आहे आणि स्वयंभूनी आपली मुलगी जी राजवयोमध्ये वाढलेली आहे जिला कशाची कमी नाही आहे, दासदासी अनेक आहेत तिच्याकडे, महाले घरामध्ये सर्व सुविधा आहेत, पण अशा कन्येला कर्दमुनीला देऊन टाकलं, काही विचार केला नाही हिला खायला मिळेल का, घर आहे का, ह्याच्याकडे नोकरी करतो का, किती पगार आहे, याचे आई वडील घरात राहतात की बाहेर राहतात है ना. आजच्या ह्याच्यामध्ये सगळं पाहिलं जातं की 3 BHK आहे, 2 BHK आहे ना, आणि किती कमवतो, IT मध्ये आहे की साधारण कंपनीमध्ये आहे, घरी शेती किती आहे, भाऊ किती आहे, म्हणजे त्याचा वाटा भावाला जाईल का, इतकी चौकशी करतात लोक. आणि याच्यामुळे त्याच्याकडे काय गुण आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि कलियुगामध्ये हे असं वरच्या दिसून येत आहे की लोक फक्त बाह्यदृष्ट्याच लग्न करत आहेत, आंतरदृष्ट्या विचारच करत नाहीत की याच्याकडे काही सद्गुण आहेत का, हा योग्य पती आहे का, हा आयुष्यभर त्या मुलीला सांभाळू शकेल का, तो वैदिक शास्त्रानुसार त्याचं आचरण आहे का, त्याला संग कुणाचा आहे आणि काही व्यसनं आहेत का, हे पाहिलं जात नाहीये. फक्त त्याचं घराणं कसं आहे, त्याच्या घरामध्ये काय काय फॅसिलिटी आहेत आणि किती उच्चभ्रू कुटुंब आहे वर्ण, याच्यावरनं त्याला आपली कन्या देतात. आणि त्याच्यामुळे काय फसगत होती, कारण की आई वडिलांनी आपल्या मुलीला पण संस्कार केले नाहीयेत आणि तिकडे मुलाला पण संस्कार नाहीयेत, तर काही दिवस हे किंवा काही वर्ष विवाह टिकतो आणि त्याच्यानंतर पुन्हा घटस्फोट किंवा डायव्हर्स होतो. कारण आध्यात्मिक साधना दोघांमध्ये नाहीये, जोपर्यंत आध्यात्मिक साधना नाहीये तोपर्यंत त्याला जीवनाचा उद्देश कळत नाही की हे लग्न कशासाठी आहे. असं म्हटलं की मॅरेजेस आर मेड इन हेवन अँड प्लॅन्ड ऑन अर्थ. या ठिकाणी फक्त आपण त्याचं प्लॅनिंग करतो पण अगोदरच ते निश्चित झालेलं दैवाने की कोण कोणाशी लग्न करणार, किती मुलं होणार, त्याची मुलं काय करणार पुढे, कोण चांगला निघणार, कोण गुंड निघणार, हे सगळं अगोदरच ठरलेलं आहे. पण खालचे लोक त्याचं प्लॅनिंग करतायत की मुलाला इंजिनियर बनवायचंय, डॉक्टर बनवायचंय, वकील बनवायचंय, CA बनवायचंय, पण त्याला एक आध्यात्मिकदृष्ट्या संपन्न व्यक्ती बनवायचंय, जेंटलमॅन बनवायचंय, हा काही ते विचार करत नाहीत. तर आजचा विषय आहे की भौतिक तृष्णा त्याच्या तुलनेमध्ये आध्यात्मिक तृष्णा किंवा मटेरियल प्रॉस्पेरिटी आणि स्पिरिच्युअल प्रॉस्पेरिटी, म्हणजे कुठली गोष्ट या जगामध्ये आवश्यकता आहे. एखाद्या व्यक्तीकडे भरपूर सुविधा आहेत, जमीन आहे, गाडी आहेत, भरपूर प्रकारची गाड्या आहेत त्याच्याकडे आणि कंपनी स्वतःच्या मालकीची आहे आणि तो पैसे भरपूर कमवतोय, सगळ्या सुविधा त्याच्याकडे आहेत, पण खरंच तो संतुष्ट आहे का, खरंच त्याच्याकडे काही व्हॅल्यूज आहेत का. तर आपण पाहतो की ज्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान नाहीये त्याला असं म्हटलंय की मायेने त्याची दिशाभूल केलेली, तो वाईट वळणावर जाण्याची जास्त शक्यता आहे, त्याला सन्मार्ग सापडणार नाही, चांगल्या लोकांसंग करण्याची इच्छा होणार नाही. आणि असे लोक भौतिकदृष्ट्या किती संपन्न असोत पण त्यांचं आयुष्य शेवटी काय होऊन जातं, फोल ठरतं, त्याच्यामध्ये काही प्राप्त होत नाही. आणि भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे, भोग ऐश्वर प्रसक्ता नाम तया अवृत्तीत सांग व्यवसायात्मिका बुद्धी समाधान विजयते. ज्या लोकांनी आपलं ऐश्वर वाढवलंय, भोग वाढवलेले आहेत, तर त्यांच्यामध्ये भगवंताप्रती किंवा भक्तीप्रती तीळ मात्र ओढ होत नाही, कारण भौतिक साम्राज्य एवढं वाढवलेलं आहे, प्रेस्टीज आहे, पॉवर आहे, पोझिशन आहे, वेल्थ आहे, त्याच्यामुळे भक्ती करण्याची इच्छा काही होत नाही. आणि असे लोक केवळ त्याच्यामध्ये आसक्त होत जातात आणि वरचेवर वरचेवर या भौतिक जगामध्ये आणखी 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 खोल अंधकारात जातात. तर भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतायत की त्रिविधस नरकसद्वारम नाशनम आत्मानम काम क्रोध तथा लोभम तस पतंती नरकेशीचो, की तीन द्वारांच्या अधीन जे लोक गेलेले आहेत तर त्यांचं नरकामध्ये पतन होतं आणि म्हणून त्याच्यावरती मात करण्यासाठी हे शास्त्र आहे. पण लोकांना असं वाटतं की आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार केला तर गरिबी येते, म्हणजे सगळं धन निघून जाईल आणि आम्हाला रस्त्यावरती यावं लागेल आणि म्हणून हे मार्ग आमच्यासाठी नाहीये, आम्हाला विरक्तीने आम्हाला प्रवृत्ती मार्ग स्वीकार करायचा आहे. ऐश्वर्यामध्ये भोगामध्ये जोपर्यंत आनंद मिळत नाही तोपर्यंत आनंद घेत राहायचा आहे आणि जेव्हा या जगाचा कंटाळा येईल तेव्हा बघू, मृत्यू आल्यानंतर बघू. पण असं कधी होत नाही की या जगाचा कंटाळा येईल. आवृत्तम ज्ञानमेतेन ज्ञाननित्य वैरणा कामरूपेण कोणत्या दुष्पूर्ण धरण्याच्या. भगवद्गीतेत भगवान सांगतायत की हा जो काम इच्छा आहे ती इच्छा जेवढं इंधन टाकलं पेट्रोलमध्ये, जेवढं इंधनामध्ये जेव्हा तुम्ही त्याला आणखी अग्नीमध्ये इंधन टाकता त्यावेळेस ते अग्नी आणखी पेटत जातो, तो अग्नी विझत नाही कधी. तर जीवनाचा काम असाच आहे की त्याच्यामध्ये किती जरी आपण इंद्रवृत्ती करून आता विरक्त व्हायचं ठरवलं तर विरक्त कधी होऊ शकत नाही. विरक्ती ही भक्तीच्या माध्यमातूनच येऊ शकते. विरक्ती कित्येक लोक प्रयत्न करतायत, वैराग्याचा अभ्यास करतायत, पण त्यांचं वैराग्य हे स्मशान वैराग्यासारखे की थोडे दिवस वैराग्य असेल पुन्हा भोग पुन्हा त्याग पुन्हा भोग पुन्हा त्याग. परंतु भक्तीमध्ये सुरुच्या काळामध्ये प्रभुपादांनी पण सांगितलं की यथेच्छ प्रसाद घ्या आणि कीर्तन करा आणि पुस्तक वितरण करा. आध्यात्मिक साधना करा, कीर्तन करा आणि पुस्तक वितरणाला जा. आणि काही वर्ष झाल्यानंतर प्रभुपाद म्हणाले की आता बस आता तुम्ही काय करा, वैराग्याचा अभ्यास करा आणि पहिले जे 8, 9, 10 चपाती खायचे असे होते शिष्य होते आणि रबडी किंवा स्वीट राईस एक एक ग्लास मोठा जम्बो ग्लास तर कधी कधी बाहेरच्या लोकांना वाटते की हे इस्कॉनचे लोक खरेखरच वैरागी आहेत का. तर श्रील प्रभुपादांनी सांगितले की चैतन्य बापूंचं आंदोलन आहे आणि चैतन्य बापूंच्या आंदोलनामध्ये एक्सटर्नलला महत्व नाहीये, इंटरनलला महत्व आहे. की जर एखादा व्यक्ती गुलाबजामुन खातोय, स्वीट राईस खातोय, रबडी खातोय, सगळं गोड आवडतं, तसं श्रील प्रभुपादांना जेव्हा गिरिराज महाराज मिळाले आणि ते जॉईन झाले इस्कॉनला, त्यांच्या आईवडिलांनी म्हटले की माझा मुलगा एकुलता एक आहे आणि घरी एवढी प्रचंड संपत्ती आहे, तर तुम्ही याला इथं ठेवून घेतलेलं आहे तर त्याला सोडून द्या आणि तुम्हाला मी ब्लँक चेक देऊ, याच्यावर तुम्ही अमाऊंट टाका फक्त. तर प्रभुपाद म्हणले की तुमच्या मुलाला मी ठेवून घेतलेलं नाहीये, तो स्वेच्छेने आलेला आहे आणि त्याला विचारा. गिरिराज सांगितलं की दिस स्वामी इज अ जंटलमॅन अँड आय वॉन्ट टू बिकम अ जंटलमॅन. त्यांच्याबरोबर राहिलं तर माझ्यामध्ये काहीतरी आणि मला खरोखरच दिव्य अनुभव येतोय. त्यांच्याबरोबर राहून मला सगळ्या चिंतातनं काळजीतनं मुक्ती आणि मी खूप आनंदी या ठिकाणी. पण मला असं जीवन जगायचं, स्वामींसारखं जीवन जगायचं. आणि मग श्रील प्रभुपाद म्हणाले की त्याची इच्छा आहे पण तो घरी पण येऊ शकतो तुम्हाला भेटायला. मग ते म्हणाले की त्याला खायला काय मिळणार, घरी तो सगळं स्वीट्स वगैरे त्याला खूप आवडतात, त्याला खायला काही आहे का नाही. तर मग ते प्रभुपाद म्हणले की या ठिकाणी भरपूर काही स्वीट्स आहेत. तर आपल्या एका शिष्यांना सांगितलं की यासाठी संदेश, गुलाबजामुन आणि रसगुल्ला वगैरे त्याच्या आईवडिलांसमोर सांगितलं की याला रोज 1/2 किलो गुलाबजामुन द्यायचे, 1/2 किलो रसमलाई द्यायची आणि रसगुल्ले द्यायचे. आणि लगेचच आणले आणि गिरिराजच्या पुढे ते देव केले. तर त्यांचे आई म्हणतात की तुझे स्वामी फार बुद्धिमान आहेत, इज अ जंटलमॅन. प्रभुपाद म्हणाले की तुम्ही पण इकडे या आणि तुम्ही पण गिरिराजसोबत इथे राहा. ते हे आहे प्रभुपादांची दया की त्यांनी केवळ स्वार्थापोटी गिरिराजला ठेवून घेतला नाही पण त्याची इच्छा होती आणि म्हणून त्याला आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रबुद्ध केलं. तर की आध्यात्मिक ज्ञानाने जरी संपत्ती असेल तर त्या संपत्तीचा उपयोग कसा करायचा, समाज कल्याण कसं होईल, समाज कल्याण म्हणा किंवा सामाजिक प्रबोधन म्हणा लोकांना, आध्यात्मिक प्रबोधन, तर ते कसं होईल हा व्यक्ती जाणतो. मी कधी कधी लोकांची चर्चा करताना सांगतो की ते म्हणतात की इस्कॉनलाच पैसे द्यायचे का, कधी कधी लोक असा प्रश्न विचारतात. आणि कधी कधी आपण उत्तरतो की बाकीच्या ज्या सगळ्या दान आहे ते सगळं भौतिक दान आहे आणि म्हणून भौतिक दान न करता आध्यात्मिक ज्ञान दान दिलं पाहिजे. मग त्यांचा प्रश्न असतो की भगवंतांची कृपा इतर जीवांची सेवा केल्याने होऊ शकत नाही का, सामाजिक सेवा केल्याने भगवंताची होऊ शकत नाही का, की आध्यात्मिक संस्थेला पण आम्ही दान देऊ पण कोणी आंधळा व्यक्ती, कोणी लोळा पांगळा आहे ज्याला चालता येत नाही किंवा अनाथ आहे अनाथ आश्रममध्ये, तर अशा व्यक्तींना सुद्धा आम्ही कपडे दिले तर काय हरकत आहे. मी सांगत असतो बरोबर आहे. तुम्ही अशा लोकांना पण गरजू लोकांना मदत करा की ज्यांना कोणीच नाही, निराधार आहेत, आणि भगवंतांना त्यांच्यामध्ये पाहण्याचं शिका. जर त्यांची मदत कराल तर तुमच्यामध्ये भगवंतांना सगळीकडे पाहण्याची बुद्धी भगवंत देतील, की फक्त मंदिरातच नाही, फक्त भक्तांमध्येच नाही, पण प्रत्येक जीवामध्ये भगवंत आहेत. पशुमध्ये आहेत, पक्ष्यांमध्ये आहेत, माणसांमध्ये आहेत, गरिबामध्ये आहेत, श्रीमंतामध्ये आहेत, सगळ्यामध्ये आहेत. आणि सिलप्रभाने कुठलाही भेदभाव केला नाही. सिलप्रभाच्या मदत करण्याची वेळ आली, त्यांनी पाहिलं की ह्या लोकांना अन्न मिळत नाही, तर त्यांनी फूड फॉर लाईफ कार्यक्रम सुरू केला. तर संतांची दृष्टी जी आहे ती भगवंतांच्या दृष्टीप्रमाणे, भगवंत भेदभाव करत नाहीत. पण एवढं महत्वाचं आहे याच्यामध्ये की केवळ सामाजिक सेवा करून चालत नाही, तर सामाजिक सेवा ही आध्यात्मिकच्या मार्गातून केली पाहिजे किंवा दृष्टिकोनातून केली पाहिजे, की त्याला भगवंतांचा एक भक्त समजून किंवा त्याच्या हृदयात परमात्मा आहे. आणि नेहमीच नाही, आंधळ्या लोकांना तुम्ही नेहमीच देऊ शकता. ज्याला दोन्ही पाय नाही, दोन्ही हात नाही, त्याला पण तुम्ही नेहमी देऊ शकता, मदत करू शकता. पण जो धडधाकट आहे, जो कमवू शकतो, त्याला रोज काही खगोल नाही जाऊ शकता नाही. पण अशा प्रकारची सेवा पण करणं आवश्यकता आहे. तर कुंती महाराणी आपल्या एका ह्याच्यामध्ये म्हणती, श्लोकामध्ये म्हणती, जन्म ऐश्वर श्रुत स्त्री एधमान मत्पुमान नैवाहर्त अभिधातुम त्वाम अकिंचन गोचर. की भगवंत तुम्ही कोणाचे स्वामी आहात, मास्टर आहात, तर तुम्ही निष्किंचन जे आहेत, अकिंचन जे आहेत, अशा लोकांचे तुम्ही स्वामी आहात. अशा लोकांचे नाही की त्यांच्याकडे धन नाही, भिकारी आहेत, त्यांचे स्वामी भगवंत आहेत. अकिंचन याचा अर्थ श्रील प्रभुपाद सांगतात की ज्यांना भौतिक ऐश्वर भरपूर आहे पण भोग घ्यायची इच्छा नाही, डिटॅचमेंट त्यांचं नेचर, आसक्ती नाही धनाप्रती, अशा लोकांचे स्वामी भगवंत आहेत. अकिंचनाचा अर्थ नाही की त्याच्याकडे काही प्रॉपर्टी नाहीये, पैसा नाही, खायला प्यायला नाहीये, आणि म्हणून भगवंत त्याचे स्वामी आहेत. भक्ती त्याच्याकडे आहे आणि त्याला ज्ञान आणि वैराग्य दोन्ही आहे. कुंती महाराणी म्हणते की तुम्ही यांचे स्वामी आहात. परंतु ज्यांचा जन्म उच्च कुळात झालेला आहे, ज्यांच्याकडे भरपूर ऐश्वर आहे, सौंदर्य आहे, कीर्ती आहे, तर या लोकांना भगवंत प्राप्ती होत नाहीये. कारण कुळाचा अभिमान होतो, ऐश्वर्याचा अभिमान होतो. एकदा महाराजांना प्रश्न विचारला की महाराज ह्युमिलिटी मीन्स व्हॉट, तर वी सी द बेगर्स इन द स्ट्रीट, दे आर व्हेरी हंबल, दे आर आस्किंग फॉर सम आर्म्स, की आम्हाला काहीतरी तुम्ही भीक द्या. तर तिला महाराज म्हणाले की भिकारी वरकरणी नम्र दिसतोय की तो दयानी तुमच्याकडे याचना करतोय, पण त्याच्याकडे जेव्हा संपत्ती येईल, पैसा येईल, तर त्यास तो अरगंट आहे, उद्धट आहे. कधी कधी भिकाऱ्याने असं दिसतं की 5 रुपये का दिले, 10 रुपये द्या, हक्काने सांगतो 10 रुपये द्या, हे काय 5 रुपये, हे काय वडापाव, ह्याच्याने काय होतं, तुमचं घेऊन जा, हा प्रसाद पण घेऊन जा. तर भिकाऱ्यांमध्ये ह्युमिलिटी असेल अशी एक कल्पना आहे लोकांमध्ये की भिकारी फार नम्र असतात, पण तसं नाहीये. नम्रता ही फक्त आध्यात्मिक ज्ञानाच्या विकासानेच होऊ शकते, बाकी कशाने नाही, एक्सटर्नल प्रयास नाही. आणि म्हणते की जन्म ऐश्वर सुतस्त्री एध मानदमत्वान नैवाहर्त अभिधातु त्वाम अकिंचन गोचर, किंवा अकिंचन स्वभाव जो विकसित करायचा आहे, तुम्ही कशाचा मालक नाहीये. मी ना कशाचा मालक आहे, न कशाचा भोगता आहे, न कशाचा अधिपती आहे, कंट्रोलर, नियंत्रक आहे. तर जे काही मला मिळालं आहे ते भगवंतांच्या, भक्तांच्या, गुरूंच्या कृपेने आहे. तर आपल्याला कधी कधी एखादं डिपार्टमेंट मिळतं आणि त्या डिपार्टमेंटमध्ये आपण एवढा आसक्त होऊन जातो की दुसऱ्यांच्या भावनांना आपण किंमत देत नाही. कृष्ण भावनेमध्ये आहे पण भावनांना आपण आदान प्रदान करत नाही भावनेमध्ये. कोणी सांगितलं प्रोजी माझ्या एवढं काम करून द्याल का, नाही मला वेळ नाही आहे. तर ही कृष्ण भावना आहे, ही डीप आहे. आणि भगवान श्री सांगतायत की केवळ माझी पूजा अर्चा करून किंवा मला सजवून, माझं कीर्तन करून, अनेक प्रकारच्या मोठमोठ्या सेवा करून सुद्धा मी प्रसन्न होत नाही, पण मला प्रसन्न करायचं असेल तर माझ्या भक्तांची सेवा केली पाहिजे. जसं आपण अनेक भक्तांना पाहतो या ठिकाणी की प्रत्येक जण एकमेकांची सेवा करतात तिची प्रेमाने, तर याच्यामध्ये जो भगवंत आनंद होतोय की हे विश्वबंधुत्व जो कन्सेप्ट आहे युनिव्हर्सल ब्रदरहूड, तर हा कन्सेप्ट भगवंतांना प्रिय की एकमेकांची प्रेमाने कशी सेवा होईल. म्हणजे माझा इगो बाजूला ठेवायचा आहे. मी कालचं एक वाक्य महाराजांचं कोट आहे तो वाचतो की महाराज म्हणाले की भौतिक जगामध्ये आपण असताना आपल्यामध्ये बरेचसे असे आहेत की समस्या आहेत की ज्याच्यामुळे आपण एकमेकांना सहाय्य करू शकत नाही. जे अहंकार आहे, स्वार्थीपणा आहे, लोभ आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, अशा अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपण इतरांची सेवा करू शकत नाही, इगो आहे. पण एकच कारण आहे की आपण त्याची सेवा करू शकतो, ते म्हणजे माझे भगवंत प्रसन्न होतील. कृष्ण जर प्रसन्न होत असतील तर मला याची सेवा केली पाहिजे. तर हा जो विचार आहे हा उदात्त विचार आहे की मला भगवंतांची डायरेक्ट सेवा करून भगवंतांना प्रसन्न करता येईलच हे सांगता येत नाही. पण भगवंतांच्या भक्तांना जर प्रसन्न केलं तर निश्चितपणे माझ्यावरती भगवंताची कृपा होईल. तर प्रल्हाद महाराज आपल्या एका श्लोकात म्हणतायत, नूनं प्रमत्त कुरुते विकर्म यत इंद्रिये प्रीते आपणोती तत् साधू मन्ने यत आत्मनोयम असन्नपी क्लेश देयम. की त्यांना माहिती की हे भौतिक लोक या शरीरामध्ये एवढे अडकलेले आहेत आणि या शरीरात सरळ काय म्हणून इंद्रुप्ती करतायत. त्यांना माहित नाही की हे जे शरीर मिळालंय ते मागच्या जन्माच्या पापकृत्यामुळे मिळालेलं आहे आणि पुढच्या जन्मी असं एक शरीर प्राप्त होणार आहे आणि हे सायकल चालवणार आहे. याच्यामुळे सारखे दुःख सारखे विपदा. काल एक सुंदर फोटो आला त्याच्याने मला फारच हे झालं, म्हणजे कळालं की जीव सुद्धा किती दुःख भोगतायत. एक विंचवाची मादी होती आणि त्या फोटोमध्ये दाखवलं की विंचवाची मादी जेव्हा पिल्लांना जन्म देती त्याचा अंत कसा होतो, तर ते विंचवाची पिल्ल तिच्या शरीराच्या वरच्या भागात जे असतात, म्हणजे एक साधारणतः 20 ते 25 पिल्लांना जन्म येते एका वेळेस, तर ते पिल्ल काय करतात की त्याचं शरीर सगळं खाऊन टाकतात. आणि एवढं विचित्र दाखवलं त्या फोटोमध्ये, ते शरीर सगळं खाल्लेलं आहे फक्त तिचे काय राहिले ते आर्म्स राहिलेले आहेत आणि तिचा देहत्याग झालेला आहे. ती ओरडती की मला तुम्ही खाऊ नका खाऊ नका, पण ते विंचवांच्या पिल्लांना एवढी भूक लागली असती की ते तिचं शरीर खाऊन टाकतात. तर कुणी म्हणतं की बाकीच्या जीवांना आनंद आहे, मनुष्याला आनंद नाहीये, परंतु सगळ्या जीवनीमध्ये असा त्रास आहे. कदाचित तिचं ते कर्म असेल आणि म्हणून ते विंचवा जन्म मिळालेला आहे आणि त्या विंचवाच्या पिलानीच तिला खाऊन टाकून मारून टाकलं थोडक्यामध्ये शांत झाला. तर हे जे शरीर प्राप्त होतं ते आपल्या कर्मामुळे प्राप्त होतं आणि कुठलं शरीर मिळेल काही सांगता येत नाही. म्हणून प्रल्हाद महाराज म्हणतात की हे जे लोक आहेत नूनम प्रमत्त कुरुते विकर्म, ते जाणू शकत नाहीत की पुढचं शरीर पण त्रासदायक मिळणार आहे. त्यामुळे या शरीराने होईल तेवढी भगवंतांची भक्तांची मदत केली सेवा केली तर निश्चितपणे पुढच्या शरीराचं जे मार्गक्रमण थांबू शकतं. आणि ही गाठ जी आहे आसक्ती जी आहे ती सुटू शकते. तर ते म्हणतात की पुंसा स्त्रिया मैथुनी भाव येतात तयोर्भी मध्य हृदय ग्रंथी माहू आता ग्रह क्षेत्र स्थाप्त वित्ते जनस्य मोह अहम अमेदी. की आता गादी महाराजांचं उदाहरण बघितलं तर गादी महाराजांकडे भरपूर साम्राज्य होतं, मुलं बाळ पत्नी ऐश्वर सगळं, तर त्यांना वाटलं की हा ब्राह्मणाकडे काहीच नाही, ब्राह्मणाला माझी मुलगी द्यायची तर त्यांनी कधी योग्यता सिद्ध केली पाहिजे. कधी कधी म्हणतात ना की तुझ्याकडे काय माझी मुलगी द्यायला, तू काहीतरी कमू ना आण मग तुला मुलगी देईल, असं भौतिकात पण घडतं आहे की नाही. किंवा तो एकदम असा पॅशनेट होतो आणि विचार करतो की लग्न ते ह्याच मुलीशी करणार, पण काय पैसा नाही माझ्याकडे, मग तो काहीतरी प्रयत्न करून डिग्री नव्हती डिग्री प्राप्त करतो, डबल डिग्री घेतो आणि मग कुठे नोकरी लागतो, मग पैसे काय होतो, मग कार आहे ती, मग जातो की आता माझ्याकडे कार आहे घर आहे तुमची मुलगी मला द्या. हे जे भावना आहे पूर्वीपण चालू झालेली की मी काहीतरी आता विशेष झालेलो आहे आहे ना, संपत्ती आली माझ्याकडे, आता माझ्याकडे काहीतरी लग्न करण्यासाठी आहे, तर तुमची मुलगी मला द्या. तर हा कस्टम पूर्वी चालू झालेला आहे. आणि म्हणून पण वैदिक काळामध्ये स्पिरिच्युअल प्रॉस्पेरिटी किंवा स्पिरिच्युअल हँकरिंग ज्याला म्हणतात तृष्णा, तर ती अशी नव्हती की ज्या व्यक्तीकडे वैराग्य आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे, ऐश्वर असेल नसेल पण क्वालिटीज आहेत, क्षमाशीलता आहे, नम्रता आहे, सहनशीलता आहे, सर्व्हिस ॲटिट्यूड आहे, सेवाभाव आहे, तर अशा मुलांना सुज्ञ असेल तर मुलगी द्यायची. तर आताच्या कलुषित बुद्धीने किंवा कलुषित चेतनेने लोकांनी त्याच्याकडे काय आहे याच्यावरती पाहून लग्न करायचं हे करतात. आणि आपल्या संस्थेतील भक्त पण सरासर, म्हणजे हा विषय प्रकट करण्याचा नाही आहे पण थोडासा अभ्यासात्मक विचार म्हणून विचार केला पाहिजे की जर त्या मुलाकडे पैसे नसतील आणि त्याच्याकडे भक्ती असेल, सद्गुणी असेल, तर पैसा आपोआप येईल काळाच्या ह्याच्यामध्ये. पण त्या मुलाला जर मुलगी देऊ केली तर त्याचं कल्याण होऊ शकतं, पण पैसा असेलच जर म्हणून लग्न केलं तर मग त्याची गफलत होऊ शकते. तर मी या ठिकाणी एक मुद्दा मांडलाय. तर असं म्हणलंय की इस्कॉन लीडर्स अँड इस्कॉन गृहस्थ फॅमिलीज शुड कम टुगेदर अँड ट्राय टू एज्युकेट पीपल हाऊ टू अरेंज मॅरेजेस ॲट द अर्ली एज. दे शुड कम टुगेदर डिस्कस द ॲडव्हान्टेज अँड डिसअडव्हान्टेज ऑफ द सोसायटी. लग्न करण्याची एक वेळ असते आणि कमवत बसल्यानंतर जर तो व्यक्ती विचार करतो की आता ह्याच्याकडे प्रॉपर्टी आल्यानंतरच लग्न होईल, तर वडील पण ठरवतात की अजून पोस्ट डिग्री होऊ दे, अजून PhD होऊ दे, कि जोपर्यंत बँक बॅलन्स होत नाही 5-10 लाखाचं तोपर्यंत लग्न नाही करायचं, किंवा मुलगी पण जोपर्यंत MA PhD जे काही आहे तोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिकू दे. पण एक ऍडव्हान्टेज आणि डिसअडव्हान्टेज किंवा नफा आणि तोट्याचा मुद्दा जर बघितला तर हे कशावरती अवलंबून नाहीये. गृहस्थाश्रम हा मटेरियल ऍसेटवरती अवलंबून नाहीये, तो आश्रम अवलंबून आहे की त्याच्यावरती असलेल्या इनहेरंट क्वालिटीज. जर व्यक्तींनी शिकवलं आपल्या मुलाला की त्याच्याकडे चांगले स्किल्स आहेत, कला आहेत, गुण आहेत आणि तो पैसे नोकरी नाही मिळाला तरी कमवू शकतो, नोकरीच्या मागे न पडता त्याच्यामध्ये कला गुणांचा विकास झालाय का आणि दुसऱ्यांना तो आशय देऊ शकतो का, केवळ मलाच नाही आपल्या मुलीलाच नाही पण इतर समाजाला तो मार्गदर्शन देऊ शकतो का. तर पूर्वीच्या काळी त्यांच्याकडे कलागुण होते तर नोकरी मागायची गरज नव्हती, आज नोकरी मिळत नाही म्हणून लग्न होत नाहीये, आहे की नाही? पण नोकरी मिळाली तरच लग्न होईल, नाही तर लग्न करायचं नाही असं पण लोक ठरवतात. तर हे स्किल जे आहेत, हे स्किल्स जर आपल्याकडे तयार केले आणि यासाठी सिला प्रोपाय सांगितलं की सेल्फ सफिशियंट सोसायटी, की त्याच्याकडे जमीन असेल, गाय असेल आणि काही आर्ट असेल त्याच्याकडे, जसं इंटेरियर आहे, एक्सटेरियर आहे, किंवा म्युझिक आहे, ड्रॉइंग आहे, पेंटिंग आहे, अशा प्रकारचे स्किल्स तयार केले त्याने, मेंटेनन्सचं ज्ञान आहे, तर ते जर त्यांनी स्वतःमध्ये विकसित केले तर त्याला नोकरी मागण्याची गरज नाही. आज आपण पाहतो की ज्यांच्याकडे स्किल्स आहेत ते पैसा जास्त कमवत आहेत आणि जे नोकरी करत आहेत त्यांचं लिमिटेड इन्कम आहे, तर कोण सुखी आहे? आणि ते काम करत असल्यामुळे त्यांचं शरीर पण तंदुरुस्त आहे, पण ऑफिसमध्ये जाणारा व्यक्ती हायपर टेन्शन, BP, ब्लड प्रेशर ह्या अशा गोष्टींनी, डायबिटीस. कालच माझा एका मित्राचा फोन आला US वरनं, तो मी क्लासमेट, त्याचं PhD झालं MS करून आणि केमिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर PhD करून अमेरिकेत गेला जॉबला, आणि मग बऱ्याच वर्षांचा फोन केला तर तो म्हणाला की माझं कर्मी नाव की अरे शैलेश मला शुगर झालेली आणि 600 शुगर आहे, एक्स्ट्रीमकडे गेली शुगर, 400 पण नाही 600 शुगर आहे. आता जे मेडिकल सायन्समध्ये त्यांना कळतं की 600 शुगर या वयामध्ये जर वय 45 असेल तर 600 शुगर म्हणजे काय असतं? 600 शुगर म्हणजे बोट एकमेकावरती येतात, त्याला नियंत्रण राहत नाही स्वतःवरती, रात्री झोपू शकत नाही, सारखं त्रास होतो शुगरमुळे, आणि मग काम करू शकत नाही, ड्रायव्हिंग करून कुठलीच गोष्टी करू शकत नाही व्यवस्थितपणे. आणि मग त्यांनी डेट केल्यानंतर तो डॉक्टर म्हणाला की अरे बाबा तू मरणार होतास, तर रिटायर्ड झाले शुगर, तू मेला असतास काही वर्षामध्ये, तर लवकर तू आलास, उशीर केलास तसा पहिला तर, पण काही चिंता करू नकोस की क्युअर करण्यास त्याचा वेळ गेला नाही, पण तो लाईफ लॉंग आता ते शुगर घेऊन जाणार. म्हणून हे मेडिकल सायन्स जे आहे आजचं किंवा हे असे डिसिजेस आहेत ते इम्प्रॉपर लाईफस्टाईल, म्हणजे ऑफिसमधलं जे टेन्शन आहे त्या टेन्शनमुळे. तो म्हटला मला ऑफिसमध्ये टेन्शन आहे, घरात थोडंसं टेन्शन आहे, अर्निंगचं टेन्शन आहे. अमेरिका असून सुद्धा लोक स्वस्त नाही आहेत, शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या बरेच खसले. म्हणून ही जी लोकांची इच्छा आहे की अमेरिकेत जाऊन पैसा कमावा आणि मगच जीवन एकदम सुरळीत चालेल, तर तसं होऊ शकत नाही. जीवन कधी सुरळीत चालणार नाही जोपर्यंत त्याला आधार फाउंडेशन नाही भक्तीचा. आणि श्रील प्रभुपादांनी भक्त कुटुंबांना प्रबुद्ध केलं की आपल्या भक्तांनी जॉबवरती डिपेंड राहू नये. नोकरी म्हणजे काय? शूद्रपणा. आणि एम्प्लॉयर म्हणजे काय? की ब्राह्मणत्व. की टीचर असेल तर टीचरचा जॉब केला पाहिजे, तर टीचर म्हणून तुम्ही कुठलाही कला शिका आणि लोकांना ते शिकवा. तर ब्राह्मण म्हणून मुलांना बनवलं पाहिजे, इंटेरियर आहे, एक्सटेरियर आहे, बऱ्याच प्रकारे डेकोरेशन आहे. तर शेवटचा मुद्दा मी हे करतो की जर आपल्याला स्पिरिच्युअल परफेक्शन पाहिजे असेल, आध्यात्मिक तृष्णा पूर्ण करायची असेल, तर काय केलं पाहिजे? की सुरुवातीला मध्ये आणि अंतपर्यंत एका अशा आध्यात्मिक गुरुचा किंवा आध्यात्मिक प्रगत वैष्णवांचा आश्रय घेतला पाहिजे. कारण की ही जी भक्ती आहे ती पूर्णपणे भक्तांच्या मार्गदर्शनावरतीच आहे, स्वतःच्या प्रयत्नांवरती नाही आहे. प्रयत्न करू शकतो, जसं प्रभुपादांच्या काळामध्ये पण अनेकांनी स्वतःच्या प्रयत्नांवरती भक्ती करण्याचा प्रयत्न केला प्रभुपादांना डावलून, पण अंतकाळापर्यंत टिकू शकले नाही. आणि म्हणून नरोत्तमदास ठाकूर म्हणतात, छाड्या वैष्णव सेवा निस्तार पाहिजे केव्हा. ही वैष्णव सेवा जी मिळतीये ती वैष्णव सेवा आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत निस्तार म्हणजे ह्या जगात आपल्याला उद्धार मिळून होऊ शकत नाहीये. तर आपण जेव्हा जप करतो त्या जप करतानाची आपली भावना काय असली पाहिजे माहित नाही, सगळेजण तशा प्रकारे जप करत असतील, पण हाऊ कॅन आय प्लीज यू, जसं आपण भगवंताला म्हणतो हाऊ कॅन आय प्लीज यू माय डिअर लॉर्ड, तसं हाऊ कॅन आय प्लीज यू माय डिअर सर असं वैष्णवाला म्हणतात की वैष्णव तुम्हाला आम्ही काही संतोष करू शकतो. म्हणून याच्यामध्ये जर ही विकसित करायचं असेल, जसं महाराजांनी हे सांगतात की वैष्णवांची सेवा केल्यानंतर नम्रता हा गुण विकसित होतो, पण भगवंतांची किंवा आणि मोठमोठ्या प्रोजेक्ट राबवून सुद्धा नम्रता हा गुण विकसित करणं तितकंसं सोपं नाहीये. पण सगळ्यात सोपं आहे की वैष्णव सेवा करून नम्रता गुण विकसित करणं. आणि नम्रता गुण विकसित झाल्यानंतर काय? हरेर नाम हरेर नाम हरेर नाम केवलम कलो नास्ते नास्ते. नाम रुची जीव दया वैष्णव सेवा हे तीन जे बॅलन्स आहेत त्याचं बॅलन्सिंग झालं तरच आपल्याला आध्यात्मिक तृष्णा पूर्ण होऊ शकेल. तर कवी योगेंद्र महाराज निवेदन म्हणतात की भक्ती प्रयास तरेश अनुभव विरक्ती अन्यत्र चैषत्रिक काल एक प्रपद्य मानस यथाश्नुत शिव तुष्टी पुष्टी शुद्ध पायो अनुघासम. की भक्ती करत असताना आनंद व्हायला पाहिजे, भक्ती करत असताना शुद्ध अपायन म्हणजे तृष्णा शमली पाहिजे, पोट भरल्यानंतर एकदम भूक शमती, तसा आनंद पण मिळतो आणि पुन्हा खायची काही इच्छा होत नाही. तसं भक्ती करत असताना सुद्धा बाकीची भौतिक तृष्णा जी आहे ती भौतिक तृष्णा नष्ट व्हायला पाहिजे, आध्यात्मिक तृष्णा वाढली पाहिजे. तर भौतिक जगामध्ये भौतिक तृष्णा कधी संपतच नाही, भौतिक तृष्णा भौतिक लाईफमध्ये नेहमी आणखी पाहिजे आणखी पाहिजे आणखी पाहिजे. तसंच आध्यात्मिक जगामध्ये पण ही तृष्णा वाढती, पण ही तृष्णा कशासाठी आहे? गुरुंना संतोष करण्यासाठी, वैष्णवांना संतोष करण्यासाठी, भगवंतांना संतोष करण्यासाठी. तर ही तृष्णा कधी थांबली नाही पाहिजे. तर आपलं भगवंतावरती प्रेम आहे हे कसं आपण दाखवू शकतो? तर महाराज म्हणतात की तुम्ही भक्तावरती किती प्रेम करता, हाऊ मच यू लव्ह द डिओटीज ऑफ कृष्णा, दॅट सिग्निफाईज युअर लव्हिंग गॉड. तुम्ही भगवंतांना प्रेम करता, पण केवळ भगवंतांनाच प्रेम केलं आणि भक्तांना तेवढं काही मान सन्मान दिला नाही, तर भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत 11व्या स्कंदामध्ये 11वा अध्याय आणि म्हणजे बरेच श्लोक आहेत 12, 13, 15, तर त्या श्लोकात सांगतायत की मी कुठल्या ऑस्टरिटीने प्रसन्न होत नाहीये, मी मला डेकोरेट करणे प्रसन्न होत नाहीये, किंवा आध्यात्मिक कुठल्याही क्रियेने मी एवढं प्रसन्न होत नाही जेवढं माझ्या भक्तांना तुम्ही प्रसन्न केल्यानंतर. म्हणजे तुम्ही यज्ञ केला, यज्ञामध्ये तूप टाकलं, सगळ्या संहिता वगैरे सगळं शुद्ध प्रकारचं आणलेलं आणि मंत्र उच्चार चांगला केलेला आहे, पण भक्तांना डिस्प्लीज केलं तर आध्यात्मिक प्रगती काही होत नाही. आध्यात्मिक प्रगतीचं द्योतक जे आहे ते द्योतक आहे की वैष्णव, वैष्णवांकडे भगवंत आहेत. कुठल्या भजनामध्ये म्हणतात भक्तिनाथ ठाकूर, नाही भक्तिनाथ ठाकूर नाही, तोमार हृदय सदा गोविंद विश्राम, गोविंद कहे मोर वैष्णव प्राण, की माझे वैष्णव प्राण आहेत. म्हणजे आचार्य पण तेच सांगतायत आणि भगवंत पण तेच सांगतायत की ज्याचा आपण भक्तांच्या संतुष्टीसाठी कार्य करू आणि त्यांना प्लीज करू त्यावेळेस भगवंतांची कृपा आपल्यावरती येईल. आणि मग अहंकार कळणार नाही की मी अहंकारामध्ये गोष्टी करतोय की नम्रतेमध्ये गोष्टी करतोय, हे कळणार नाही. म्हणजे आत्ता कळतंय, आत्ता कळत नाहीये, पण जेव्हा आपण सेवा करतोय कळेल की अहंकारामध्ये ही गोष्ट चाललेली आहे की नम्रतेमध्ये सेवा चाललेली आहे. कधी कधी भक्तीच्या जोशामध्ये पॅशनमध्ये आपण अशा काही सेवा करतो पण ती सेवा प्लीज झाली का नाही गुरूंना वैष्णवांना हे समजून येत नाही. तर प्रोजेक्ट होईल, सगळं होईल, पण ती त्याच्यामध्ये जो ग्राफ आहे, प्रगतीचा ग्राफ आहे, तो कळून येत नाही की नेमकं काय चाललंय. म्हणजे प्रोजेक्टमध्ये बिझी बिझी बिझी, तर त्याच्यामध्ये लाईफ पण बिझी होऊन जातं, पण त्याच्यामध्ये वास्तविक जे ज्ञान आहे, जी वास्तविक रुची आहे, ती रुची जागृत झाली का? म्हणजे भागवत श्रवणाची रुची असेल, भागवत वाचनाची रुची असेल, हरिनाम घेण्याची रुची असेल, प्रचार करण्याचं तंत्र असेल, त्याच्यामध्ये समजण्याची बुद्धी असेल, कितपत कसं वागायचं लोकांची ती बुद्धी असेल, तर हे सगळं जे आहे ते आपल्या सेल्फलेस सर्विस ॲटिट्यूडवरती आहे, स्वार्थीपणा सोडून दिल्यानंतर. तर हा श्लोक यासाठीच होता की आध्यात्मिक तृष्णा आणि भौतिक तृष्णा, तर भौतिक तृष्णा कधी संपणार नाही आवृत्तम ज्ञान मिळते ना, पण ही जी आहे आध्यात्मिक तृष्णा, त्या आध्यात्मिक तृष्णा मनुष्याला तुष्टी पुष्टी क्षुध अपाय नानुघासन, की त्याला संतुष्टी प्राप्त होते, आनंद मिळतो आणि इतरांना देण्याची इच्छा होती. जे काही आपलं प्रल्हाद महाराज कधी थांबले नाही की त्यांना लहानपणी असं वाटलं की मी माझ्या शाळेत चाललोय पण हे सगळ्यांना मी दिलं पाहिजे, माझ्याकडे जे आहे ते दिलं पाहिजे. तर भक्तीमध्ये आल्यानंतर सुद्धा आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये असं होतं की हे सगळ्यांना मिळालं पाहिजे, सगळ्यांना मिळालं पाहिजे, प्रचाराचा जोश होता, पण काही काळानंतर पुन्हा प्रचाराचा जोश पण मंदा होतो, की पुन्हा वाटतं की भक्ती आपल्यासाठीच फक्त, की मी परफेक्ट झालो तर लोकांना सांगू शकेल, पण परफेक्ट होण्याची पद्धत पण त्याच्यामध्ये लागणंच आहे, ते करत राहणं आहे. आता जसं म्हटलंय की आस्वादन झाल्यानंतरच लोकांना देऊ शकतो, आस्वादन झालं नाही तर लोकांना देऊ शकत नाही. आचरण आणि आस्वादन दोन्ही असेल तरच ते इतरांपर्यंत पोहोचू शकतं आणि लोक त्याला ऍक्सेप्ट करू शकतात. किती लोक ऍक्सेप्ट करतील काय नाही ते भगवान ठरवतील, पण जे कोणी चॅन्टिंग सुरू करतील, भागवत वाचायला लागतील, भागवत ऐकायला लागतील, तर त्याचं क्रेडिट ज्या व्यक्तीने तो वेळ दिला त्याला मिळून जाईल. तर या ठिकाणी मी थांबतो. श्रील प्रभुपाद की जय, ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय, अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. काय चुकलं असेल तर क्षमा असावी, लहान तोंडी मोठा घास. हरे कृष्ण.